श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 100वा श्लोक आपण बघणार आहोत. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. असं आपलं होतं, काहीच धड नाही. एकना धड भारावर चिंध्या म्हणतात ना, तसं होतं ते. आम्हाला भक्ती नाही जमत, आम्ही कर्म करतो. कर्म नाही जमत, मग आम्ही ध्यानावर बसतो. तेही नाही जमत, मग बोधानी जातो. ते कळत नाही, मग काय करायचं? काय नाही, शांतपणे जेवायचं आणि झोपायचं. दुसरं काही करायचं नाही. पण जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? ते म्हणतात, काय होतं त्या माणसाचं? यथा सांगरे कर्म तेही घडेना. कर्म तर प्रत्येकाला करावं लागतं. कर्माशिवाय देह यात्रा देखील चालत नाही, देह देखील चालत नाही कर्माशिवाय. म्हणून कर्म टाकून चालणार नाही. भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मावर भर देऊन सांगितलेला आहे की कर्म करायलाच पाहिजे. मग आम्ही तर कर्म करतोच आहोत. तुम्ही कर्म करा म्हणताय, आम्ही कर्म करतो आहे, मग काय बिघडलं त्याच्यात? तर समर्थ म्हणतात, यथा सांग. कर्म घडत आहे पण यथा सांग घडत नाही आहे. यथा सांग याचा अर्थ काय? कोणतं कर्म करायचं, कसं कर्म करायचं, काय बोधाने करायचं, त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. कोणतंही कर्म असो, झाडू मारण्याचं कर्म असो, स्वयंपाक करण्याचं असो, ऑफिसमध्ये काम करायचं असो, किंवा समाजातलं काम करायचं असो, देशाच्या पातळीवर काम करायचं असो, कोणतंही काम कर्म जे आपण स्वीकारलं, ज्याला विहित कर्म म्हणतात, स्वधर्म कर्म म्हणतात, हे काम मी स्वीकारलं बस. मग आता ते जर करायचं असेल, यथा सांग घडलं पाहिजे. म्हणजे कसं घडलं पाहिजे? भगवंतानी मला हे काम दिलेलं आहे, ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. संसार असेल तर संसाराची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे. ही मला तन मन धनाने करायची आहे. शक्ती भगवंताची आहे. मी एक इन्स्ट्रुमेंट आहे, ही मला करायची आहे. पण त्या कर्मामध्ये मी आणि माझं हे विष येता कामा नये. मी हे कर्म केलं असं वाटता कामा नये, मुखानी येता कामा नये. आता व्यवहारात एखादा बोलायला, कुणी केलं, मी केलं, भगवंतानी केलं असं म्हणून चालत नाही. तर तेही म्हणतील, कुठं जातात, कुणावर डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय, तसं नाही. पण आत माहिती पाहिजे की भगवंतानी हे माझ्याकडनं करून घेतलं. मी यंत्र आहे, तो यंत्री आहे. तो जसं करील त्याप्रमाणे मला करायचं आहे, जास्तीत जास्त चांगलं करायचं. पण मी यंत्र आहे तर यंत्र तयार पाहिजे. भगवंत लिहून घेतोय म्हटल्यानंतर लेखणी तयार पाहिजे. ती जर नीट नसेल तर कसं करणार? त्यामुळे आपला देह, मनबुद्धी ही जास्तीत जास्त निर्मळ, स्वच्छ, पवित्र ठेवली पाहिजे. आणि ती भगवंताच्या हातात सोपवली पाहिजे. म्हणजे मग तो त्याप्रमाणे काम करतो. सर्व संतांची ही भूमिका असते की मी भगवंताच्या हातातलं बाहुलं आहे. खेळविषयी तैसा खेळेन साचार, तुची सूत्रधार बाहुले मी. म्हटलं, नाचायला बाहुलं तयार पाहिजे ना. त्यामुळे त्यांनी दिलेला देह उत्तम प्रकारे सांभाळायचा आहे, सगळं कर्म करायचं आहे. पण मी केलं, हे माझं आहे. हा माझं शब्द नको, माझं काही नाही आहे. मी येताना काही घेऊन आलेलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही आहे. त्यामुळे माझं काही नाही आहे, आहे तितकं देवाचं आहे. आणि मला, मी हे केलं त्याबद्दल मला काय? मला म्हणू नको. कर्मण्येवाधिकार असते. मा फलेषु कदाचन, तू कर्म करण्याचा अधिकार आहेस, फळाची अपेक्षा धरू नकोस. असं निष्काम बुद्धीनं कर्म करणं म्हणजेच कर्माचा कर्मयोग करणं. आणि कर्मयोगापासून कर्मसंन्यासापर्यंत जायचं, मी करतच नाही आहे तोच सर्व करतो आहे. पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक फळ टाकायचं आहे, कामना टाकायची आहे, आणि पुढे सहजच निष्कामतेने सगळी कर्म होत आहेत. कर्म उदंड होत आहेत, पण त्याच्यामध्ये कुठेही मी हे म्या केले का माझे नि सिद्धी गेले ऐसे नाही उरले वासने माझे. मनात देखील येता का मन आहे की माझ्यामुळे हे झालं, अहो इतकी तुम्ही पुस्तकं काढली, इतकं अमकं केलं. मलाच आश्चर्य वाटतं, पुस्तकं काढली, मी काढली? मी तर काहीच केलेलं असं मला वाटत नाही. त्यांनी करून घेतलं. कसं करून घेतलं? त्याची शक्ती. मी जीव एक क्षुद्र प्राणी, काय शक्ती असणार आपली? फुंकलं तर उडणार पुढच्या क्षणाला नाही. मग केलं कोणी? त्यांना करायचं होतं. त्यांनी माझा उपयोग केला, मी निमित्त मात्र आहे. आणि त्यांना जे काम करायचं होतं ते करून घेतलं. सगळ्या संतांचा हाच भाव असतो की भगवंताने दिलेलं जे काम आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, कळवळा येतो. त्यामुळे भगवंत कुणाच्या तरी रूपानं उभे राहतात आणि त्याच्याकडून हे काम करून घेतात. आणि तसा जसा पूर्ण शरणागत भाव आहे अशीच व्यक्ती भगवंतांना हवी असते की त्यांना जे काम करायचं असेल ते करून घ्यायचं. प्रत्येकाचं मिशन भिन्न आहे. शिवाजी महाराजांचं काम भिन्न होतं, त्यांच्याकडून ते करून घेतलं. समर्थांचं काम भिन्न होतं, ते त्यांच्याकडून करून घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांचं काम भिन्न, त्यांच्याकडून घेतलं. तुकोबांचं भिन्न, समाजाला नीट वळण देणं, त्यांना भक्तीची गोडी लावणं, त्यांच्या जीवनात भगवंताला स्थान मिळवून देणं. वाढविले प्रेम भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, हे काम होतं संतांचं, ते त्यांनी केलं. अशा तऱ्हेचं कर्म आपल्याकडून होतं का? होत नाही. म्हणून ते म्हणतात यथा सांगरे कर्म तेही घडेना. साधं कर्म देखील तसं घडत नाही. बरं, घडे धर्म तो पुण्यगाठी पडेना. धार्मिक धर्माचं पालनही नीट होत नाही. कारण आपण करतो, आता सणवार येतात, काय काय गोष्टी, देवीची उपासना आहे, गणपतीची उपासना आहे, हे आहे सगळं. हे सगळं करत असताना मला पुष्कळ असं माहिती आहे की दुकानात गेले, देवीची ओटी भरायची आहे, खण पाहिजे. ते दुकानदाराला सांगायचे देवीची ओटी भरायला. कशाला खण पाहिजे? अहो देवीची ओटी भरायला. म्हणजे तो कमीत कमी किमतीचा, हलक्यातला हलका तो घ्यायचा. आणि आपल्याला जर एक ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर 10 दुकानं हुंडू, आपल्याला जसा हवा तसा मिळेपर्यंत स्वस्त बसायचं नाही. म्हणजे भगवंताच्याबद्दल करायचं आहे ना तुम्हाला, प्रेमाने करा, अंतःकरणपूर्वक करा, तसं नाही. त्यामुळे धर्माचं पालन नाही हो, आमच्याकडे ते करावं लागतं. तेवढा उपास असतो तो करायला लागतो, अमकं असतं ते करायला लागतं, हे असं ते करा, ते केलं नाही तर म्हणजे भीतीच्या पोटी हे सगळं केलं जातं. हे केलं नाही तर भगवंताचा कोप होईल, म्हणून तो उपवास नाही, उपास केला जातो. उपास असला की आदल्या दिवशीपासून वेद लागतात, उद्या काय करायचं उपासाला. उपवास म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ ध्यान करणं, नामस्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं, असा तो दिवस साजरा करायला पाहिजे. त्याच्याऐवजी सगळ्या गोष्टीचं विडंबन केलं जातं, हे विडंबन मान्य नाही आहे. म्हणून तुम्ही धार्मिक काही गोष्टी करत असला तरी त्याचं पालन शास्त्रशुद्ध, शास्त्राला सांगितल्याप्रमाणे. ह्या सगळ्या ज्या येतात ह्या रूढी आहेत, शास्त्रात कुठं काही सांगितलेलं नाही. भगवद्गीता आदर्श ग्रंथ आहे, त्यात काय सांगितलं आहे बघा? त्यात काय कुठं सांगितलं आहे का असे उपास धरा, असे व्रत वैकल्य करा? ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं आहे? व्रत वैकल्य करू नका, ह्याची काही गरज नाही आहे. किंवा रोज एका देवाला जायचं, सोमवारी शंकराला, मंगळवारी अंबाबाईला, गुरुवारी दत्ताला, फिरतात सगळीकडे. अरे बाबा, सगळे देव मिळून एकच आहे नारायण, त्याला धर. त्याच्यात सगळे नारायण आले, सगळे देव आले, देवता आले आहेत सगळ्या. तसं होत नाही. त्याचा अर्थ असा, नेमकं काय करायला पाहिजे हे समजतच नाही, समजूनही घेत नाही. आणि मग काहीतरी करत राहतो आणि वर पुन्हा म्हणतो, आम्ही देवाचं इतकं केलं तरी देवाने असं कसं केलं? ह्यांनी देवाचं केलं, त्या देवानी यांचं केलं. हे जे अज्ञान आहे ना, या अज्ञानामुळे नरजन्म येतो आणि फुकट जातो. काय जे मिळवायचं आहे, काय जे करायचं आहे, ते करायलाच कळतच नाही काही गोष्टी. तुकोबा कधी फिरलेले वाटले का काशीपासून इकडं तिकडे गेले, हिंडायला गेले कुठं? काय नाही, एक विठ्ठल पांडुरंग बस आपल्या ठिकाणी, थोडी निंदा अगरवंदा बसले आपल्या ठिकाणी शांत. ज्ञानेश्वर महाराज मग जे संत तीर्थयात्रा करायला जातात ते त्यांच्यासाठी नाही तर इतरांना ते मार्गदर्शन व्हावं म्हणून त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात, स्वतःसाठी नाही. घडे धर्म तो पुण्यगाठी पडे ना, कारण ते धार्मिक कृत्य करतानासुद्धा निष्काम नाही येते, मागायचं असतं काहीतरी. अहो आमचा तो मुलगा आजारी होता ना, म्हणून त्यावेळी आम्ही मागून घेतलं होतं की आमच्या देवीला ओटी भरेन किंवा मी सत्यनारायण करीन. मग ते आता देवाचं घेतलेलं त्याला देऊन टाकायचं वाणिज्य, जसं पैसे द्यायचं आणि गुळ घ्यायचा दुकानातून. भगवंताने एवढं सगळं दिलं आणि तू त्याला सत्यनारायणाची सुपारी आणि काय ते देऊन त्याचं ऋण फिटलं असं म्हणणार आहे का? भगवंताचं ऋण कधीही फिटत नाही, काहीही केलं तरी ते ऋण फिटणारं नाही. त्याच्याबद्दलची कृतज्ञता अखंड बाळगून त्याला शरणागत होणं, त्याची प्रार्थना करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून घडे धर्म तो पुण्यगाठी पडे ना, मग शांती समाधान कुठनं मिळणार? मिळणारच नाही. शांती समाधान मिळणारा मीपणा गेला पाहिजे, पूर्ण मी जळून गेला पाहिजे. जिथं जिथं मी आहे तिथं तिथं तू असं म्हटलं पाहिजे. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगो आता, स्वरूपानंदांच्या वर प्रार्थनेत आहे. मी माझं सगळं संपून झालं आहे, आता फक्त मला तू आणि तुझं एवढंच लक्षात ठेवायचं. बरं, दया पाहता सर्व भूती असे ना. आधी दया अंतःकरणात निर्माण व्हायला अंतःकरण कोवळीक पाहिजे. अंतःकरणाची कठोर अंतःकरण असेल तर दया कोणाबद्दलच निर्माण होत नाही. आपल्या घरच्या जवळच्या माणसाबद्दलसुद्धा जरा करुण्या बुद्धीनं आपल्याला पाहता येत नाही. एखाद्याचा स्वभाव काही असला किंवा घरात वृद्ध माणसं असली, लक्षात यायला पाहिजे की आपल्यालाही उद्या ही अवस्था येणार आहे. त्यांच्याबद्दल करुणा वाटावी, त्यांची सेवा करण्याची बुद्धी व्हावी, का त्यांना हिडीस पिडीस करावं. आणि इथं तर त्यांनी सांगितलं आहे दया सर्व भूती, सर्व भूतमात्रांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात दया पाहिजे. आणि दया आहे म्हणून नुसतंच बोलायचं नाही आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायचं आहे, नुसतं बोलायचं नाही आहे. एका ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आहे, ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये श्लोकात येईल, देह दुसऱ्याच्या कारणी लावावा, दुसऱ्याचं करण्यासाठी घालवावा. नाही तर नुसतं आपलं खातात पितात लोळत आहेत, खातात पितात लोळत आहेत, काय उपयोग त्या देहाचा? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दुसऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा, तर त्या देहाचं सार्थक आहे. नाही तर काही नाही, नुसतं पिंड पोषण केलं, चांगलं चुंगलं खायला घातलं त्याला आणि पुढे काही नाही, तसं नाही. दया पाहता सर्व भूती असे ना, नाही तर दया करायची आणि पुन्हा अपेक्षा करायची, अहो मी त्याच्यासाठी एवढं केलं, केलं ना संपलं, तो कप्पा बंद, असं नाही. लग्नामध्ये मी त्यांना 100 आहेर केला आणि त्यांनी बघाय काय आणलं ते, आता तुम्ही आहेर केला ना संपलं तिथे. जे काही करता ते निरपेक्ष बुद्धीनं करायला पाहिजे, निष्काम भावनेनं करायला पाहिजे. पण काही केलं दुसऱ्यासाठी लगेच परत, त्यांनी माझ्यासाठी काय केलं, तुम्ही केलं ते विसरा. आपण जे दुसऱ्यासाठी केलेलं असतं ते विसरावं आणि दुसऱ्याने आपल्यासाठी जे काही केलेलं असेल ते स्मरणात ठेवावं, त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. त्यांना जाणवू न देता आपल्याला त्याच्यासाठी काही करता आलं तर जरूर करावं, आपण बरोबर त्याच्या उलट होतो म्हणून आपण जीवनात दुःखी होतो. दया पाहता सर्व भूती असे ना, फुकाचे मुखी नाम तेही वसे ना. पुन्हा नामावर ते आले, हे काही तर होतच नाही, कर्मधड नाही, धर्मधड नाही, दया नाही, आणि नुसतं नाम घ्यायचं फुकटचं तेही होत नाही. म्हणजे मग अरे तू करतोस काय बाबा, जन्माला आलास, एक दिवस मरून गेलास, काय केलं जीवनभर, काही सांगता येत नाही. असं नाही होता का? मग चार पाऊले या वाळवंटाच्या ह्याच्यावर उठून जा. जाताना चार लोकांतरी तुझी आठवण आली पाहिजे की ही व्यक्ती चांगली होती, याने आमच्यासाठी हे केलं किंवा समाजासाठी काही केलं हे केलं. त्या व्यक्तीनं मात्र समाजासाठी देशासाठी काहीही केलं तरी मी केलं त्याबद्दल मला लोकांनी मान दिला पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, फलक लावले पाहिजेत. असलं केलं की ते काहीही परमेश्वराला अर्पण होत नाही. जे करायचं भगवंताचं कार्य आहे, केलं ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो, भगवंताला अर्पण केलं, मी संपलं, केलं की त्या ठिकाणी तो कप्पा बंद केला. कुणाला किती दिलं ते डायरीत मांडून ठेवायचं. याला 5 रुपये दिले, त्याला 10 रुपये दिले, दिले ना संपलं. घेतलं असलं तर लक्षात ठेवा आणि परत करा, कारण कुणाचं ऋण आपल्याला नको. ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे. मुलांनी देखील आईवडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे, आणि आईवडिलांना देखील आपचे आईवडील त्यांच्या ऋणातून व्हायला पाहिजे मुक्त. हा जर भाव ठेवला तर आज जे समाजात स्थिती दिसते तशी दिसणार नाही. कर्तव्य आहे आपलं. आपल्या आईवडिलांचं करताना आपण ते उदाहरण आपल्या मुलांसमोर ठेवत असतो की असं वृद्धापकाळी आजारी माणसांचं करायला पाहिजे. आपण जे आदर्श समोर ठेवू त्याप्रमाणे बाकीची मंडळी राहणार. राहतीलच असं नाही, पण निदान पक्षी तुम्ही तो प्रयत्न करा की नुसतं बोलण्यापेक्षा आपलं जीवन आदर्श असावं आणि ते पुढच्या पिढीला ठेवावं. त्याप्रमाणे या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा काय करायला हवं काय करायला नको इतकं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. ते समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवलं तर समर्थांना देखील वाटेल की हे लिहिलेल्याचं सार्थक झालं असं, असं त्यांना समाधान तरी वाटेल, असा प्रयत्न केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.